पाठ 10 निरोप 3 ए ओ अहो क संवाद ऐकूया. लिसन.
ए अरे ए कदम, जरा इकडे ये, जरा शिवकुमारला बोलाव. ओ अहो शिवकुमार साहेब, ओ साहेब, आओ तुम्हाला साबळे साहेब बोलावतायत.
अरे यार, अरे मी तुला नंतर फोन करतो, साहेब बोलावतायत.
जरा सगळ्यांनी ऐका, महत्वाची सूचना. आत्ता सर्व्हरच्या दुरुस्तीचं काम चालू आहे, अर्ध्या तासाने संगणक चालू होतील. कदम, असं नका सांगू. थांबा, मीच सांगतो. लोक हो, थोडं समजून घ्या, थोड्या वेळातच सिस्टीम चालू होईल.
अहो साहेब, नेहमी कशी बिघडते तुमची सिस्टीम?
नाहीतर काय, सगळा त्रास आहे.
यांचं नेहमीच असत हे.
बघा ना, आता कधी मिळणार आपल्याला पासबुक भरून?
हो ना, कधीच उभे आहोत.
बँकेत आलं की नेहमीच वेळ लागतो.
बघा तरी, आम्हाला काही दुसरी काही कामं नाहीत का?
बायांनो, किती कलकलाट चाललाय. बँकेत जरा शांतता राखा, आज एवढी गर्दी का आहे? मुलांच्या शिष्यवृत्तीचं वाटप आहे वाटतं. मुलांनो, अजिबात बडबड करू नका, इथे एका बाजूला रांग लावा. अगं किमया, आधी या मुलांचे पैसे देऊन टाक बाई, मला तर या कलकलाटात काम सुचत नाही.